फिर हेच 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण आज एका महत्वपूर्ण विषयाबद्दल बोलतोय आहोत, जो आपण बऱ्याचदा छेडला आहे. पाणी, पाणी, पाण्याची बचत, सध्याची पाण्याची सिच्युएशन, नाशिक मध्ये सुद्धा जाणवणारी कमतरता पाण्याची, एकूणच गंगापूर धरणातला पाणी साठा आणि पाण्याची ही सगळी ओव्हरऑल सिच्युएशन. आणि जेव्हापासून आपण या गोष्टीला बोलायला सुरुवात करतोय तेव्हापासून मी तुम्हाला सांगत आलोय की रेड एफ एम 93.5 एक महत्वाचं पाऊल उचलणार आहे, एक इम्पॉर्टंट गोष्ट रेड एफ एम करणार आहे ह्या पाण्याच्या सिच्युएशनला कंट्रोल करण्यासाठी. एक प्रयास रेड एफ एम 93.5 घेऊन आलेला आहे. हा प्रयास नेमका काय असणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा तो एक लिस्नर, एक खऱ्या अर्थानं महान लिस्नर, जो ड्रायव्हिंग करतो, गाडी चालवतो शहरामध्ये, पण तरीसुद्धा मराठवाड्याचा असल्यामुळे पाण्याची सिच्युएशन त्याला चांगली माहिती आहे, तो जर ऐकत असेल त्यांनी प्लीज कॉल करावा 6601935. अगर उसने कॉल नाही किया तो हा जो प्रश्न आहे याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे. वी हॅव उसका नंबर है अपने पास, तो आपण उससे बात करेंगे. आणखीन एक पर्सनॅलिटीचा मला फोन आला होता, मला त्याच्या माझ्याकडे त्यांचा नंबर नाही आहे, जे ढोकळा विक्री करण्याचा व्यवसाय करतात आणि त्यांनी सुद्धा सुव खर्चानं काही हँडबिल्स प्रिंट करून घेतले आहेत, काही स्टिकर्स प्रिंट करून घेतले आहेत आणि अवेअरनेस लोकांमध्ये वाढावा म्हणून ते सद्ग्रहस्थ त्या सगळ्या गोष्टींचं वाटप लोकांमध्ये करतात. ते सुद्धा जर ऐकत असतील तर प्लीज कॉल करा 6601935. सांगा तुमची काय आहे कहाणी, नेमकं तुम्ही काय काम करताय. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर जंगली शेर, डिवाइन का गाना बजाते राहो.